वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आयुष्य हेची रत्न पेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पून या लुटी आनंदाची करावी। आयुष्य ही जन्म आणि मृत्यू याच्या मध्ये असणारी जी घटना आहे ती जणू रत्न पेटी आहे। या रत्नपेटीमध्ये अनेक रत्न जशी आहेत तशी भजन रत्न देखील आहेत। गोमटी म्हणजे सुंदर भजन रत्न आहेत ती आपल्याला मिळालेली आहेत। ईश्वराची पूजा बांधून ती ईश्वराला अर्पण करायची आहेत। त्या भजन रत्नाच्या योगानी ईश्वराची पूजा बांधायची आहे आणि ती भजन रत्न जी आपल्याला मिळालेली आहेत ती ईश्वराला अर्पण करायची आहेत। आणि त्या योगानी आनंदाची लयलूट करायची आहे असं समर्थ म्हणतात। आज मी असं सांगितलं होतं की मागच्या वेळेचं प्रवचन आपण पाहूया। प्रवचन करायचं नाही असं काल ठरवलं तर अचानक खूप खोकला आला त्यामुळे असं ठरवलं। आज सकाळी उठल्यावर तसाच तो आला आणि थांबला करायचं ठरवलं। कारण याच्याकडे देखील एक भजन रत्न आहे म्हणूनच पाहायला हवं असं मला वाटलं। फक्त घोटाळा झाला असेल तो भूगाव मध्ये ते जे प्रत्यक्ष प्रवचन ऐकणार होते तरी देखील तिथेही तसं कळवून व्यवस्था करता येईल तेही ऐकू शकतील। ईश्वराला अर्पण करणं किंवा ब्रह्माला अर्पण करणं या अर्पणामध्ये मानसिक भाव आहे चित्ताचा बुद्धीचा अंतःकरणाचा भाव आहे। बाकी अर्पण करणं म्हणजे संकल्पांनी अर्पण करणं करणं आणि अर्पण करणं। अर्पण करण्याची क्रिया म्हणजे संकल्प आहे कारण ती कोणती वस्तू नाहीये। जशी आपण एक वस्तू अर्पण करतो एखाद्याला तशी नाहीये। भगवद्गीतेमध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीही ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना। ज्याला अर्पण व्हायचं आहे ते ब्रह्म आहे ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीही अर्पण द्रव्य आहे तो ब्रह्मच आहे. ज्याला अर्पण होणार आहे यज्ञामध्ये अग्नीला, तो अग्नी ब्रह्मच आहे. आणि जो अर्पण करणारा होता आहे, म्हणजे यज्ञ करणारा आहे, तोही ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मैव तेन गंतव्यम, म्हणून ही सगळी कृती आता ब्रह्माकडे मिळणारी राहते. ब्रह्म कर्म समाधीना, हे जे ब्रह्म कर्म आहे, या कर्माला ब्रह्म कर्म म्हटलेलं आहे. यमी सम स्थिती राहते, समाधी स्थिती निर्माण होते, असं भगवंत म्हणतात. ब्रह्म याचा अर्थ अक्षर, अव्यय, अविनाशी असं परमात्म तत्व. ब्रह्म याचा अर्थ सर्व जगताच्या बुडाशी आपल्याही बुडाशी असणारं चैतन्य तत्व. व्यक्तीच्या बुडाशी देखील चैतन्य तत्व आहे, आणि ब्रह्मात आणि जगताच्या बुडाशी देखील असं चैतन्य तत्वच आहे. ते चैतन्य स्वरूप आहे, ते अविनाशी आहे आपलं स्वरूप, आणि जगताच्या बुडाशी असणारं स्वरूप ते अव्यक्त आहे, अचिंत्य आहे. आणि त्याला सगळ्या गोष्टी अर्पण झाल्या पाहिजेत. आपण जे जे करू ते अव्यक्ताला, अचिंत्य, अविनाशी, चैतन्य स्वरूप अशा परमात्म्याला अर्पण झाल्या पाहिजेत. तो परमात्मा जसा बाहेर आहे जगताच्याही बुडाशी, तसा तो परमात्मा आतही आहे देहाच्याही बुडाशी. चालते शरीर कोणाची आहे? सत्ते. त्याच्या सत्तेनी शरीर चालतं. कोण बोलवित हरी वेण? त्याच्या सत्तेनी जीभ बोलते. देखवी ऐकवी एक नारायण, त्या नारायणाच्या सत्तेनीच पाहणं ऐकणं असं सगळं घडतं, असं तुकाराम महाराज म्हणतात. याचा अर्थ असा की आपण इंद्रियांनी जी कर्म करतो, डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, जिभेनी चव घेतो, आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण बरीच कर्म करतो. वैयक्तिक कर्म करतो, कौटुंबिक कर्म करतो, सांसारिक, प्रापंचिक, ऑफिस, उद्योग धंदा इत्यादी अशी कर्म आपण करतो. सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, वैश्विक अशी वेगवेगळी कर्म आपण करतो. पण ही जी सगळी कर्म करणारा जो आहे त्याच्या बुडाशी ब्रह्म आहे, अविनाशी तत्व आहे, चैतन्य तत्व आहे, परमात्मा आहे. म्हणून बाहेरची जी ही कर्म आहे ती त्याला स्मरून करणं, त्याची आठवण ठेवून करणं. पाहतो आहे तेव्हा काय पाहतो आहे आणि कोण पाहतो आहे, ऐकतो आहे तेव्हा काय ऐकतो आहे आणि आज कोण ऐकतो आहे, हा विवेक फक्त ध्यानाच्या वेळेचा नाहीये. नादश्रवण प्रकाश दर्शन तेथे श्रोता द्रष्टा कोण असं म्हटलेलं आहे. ध्यानाच्या वेळेला जे ऐकलं जातं त्याचा श्रोता कोण? अनाहत ध्वनी जर ऐकू आला तर, आणि काही प्रकाश इत्यादी दिसलं तर काय दिसलं याच्यापेक्षा त्याचा द्रष्टा कोण, असा विवेक करायला सांगितला ध्यानाच्या वेळेला. आणि मग नंतर देखील तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय, त्या कामाचं एक बाह्य फळ आणि बाह्य परिणाम आहेत, पण ज्याच्यापासून इंद्रिय कार्य प्रवृत्त झाली त्याला ते अर्पण करणं, ईश्वराला अर्पण करणं, ब्रह्माला अर्पण करणं, परमात्म्याला अर्पण करणं. तसं मी जे कर्म करतो त्या कर्मांनी तुम्हाला सुख व्हायला पाहिजे, तुम्हाला याचा अर्थ तुमच्या अंतरात्म्याला सुख व्हायला पाहिजे, तुमच्या देह मन बुद्धीच्या आत असणाऱ्या परमात्म्यालाही सुख व्हायला पाहिजे। ज्याला अर्पण करायचं आहे ते ब्रह्म आहे, ते अशा रीतीने ब्रह्म आहे आणि अर्पण करण्याची जी प्रक्रिया म्हणजे यज्ञ, या यज्ञ या नावाने सांगितलं। पूर्वी ऋषी मुनी उठायचे आणि यज्ञ करायचे असा त्याचा अर्थ नाहीये, त्यांना ते उद्योगधंदा नव्हता यज्ञ करायला, ते या बोधाने आपल्या क्रिया करत होते। यज्ञ हे कर्मकांड नव्हतं, ते यज्ञ करत होते याचा अर्थ एक लाक्षणिक यज्ञ, त्याला यज्ञ आपण म्हणू, पण त्या यज्ञाबरोबर आत सगळं समर्पण होतं आहे, अव्यक्त ब्रह्माला समर्पण होतं आहे असं ते करत होते, असा त्यांचा भाव होता। मग ते पूजेमध्येही होता, तेव्हाच्या कर्मकांडाप्रमाणे यज्ञक्रियेमध्ये देखील होता, तो ध्यानामध्ये होता, तो सहज स्थितीत होता, तो पूजेत होता, तो चिंतनात होता, तो नामस्मरणामध्ये होता, पण तो अन्य कर्मांमध्ये देखील होता। अगदी उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म ब्रह्मार्पणम असं जर म्हणलं तर जेवण जे आहे तर ते माझ्या आत असणारा जो परमात्मा आहे जो देहाच्या अंगाने लीला करतो आहे तर त्याच्याकरता म्हणून हे भोजन चाललेलं आहे, त्याच्याकरता देह टिकावा म्हणून भोजन चाललेलं आहे। अशा रीतीने अर्पण क्रिया ही ब्रह्माला होते आहे आणि मग भोजन तयार करण्यापासून ते ताट वाढून घेणं आणि जेवणापर्यंत तो यज्ञ समजा, तेही ब्रह्मस्वरूपच आहे। म्हणून तुमची जी कर्म आहेत ती कर्म ही ब्रह्मस्वरूपच आहेत, त्या अर्थाने नाम परब्रह्म वेदार्थ आहे, जे नाम घेतो तेही परब्रह्म स्वरूपच आहे, त्या अर्थाने साधना ब्रह्मस्वरूप आहेत। ज्या यज्ञामध्ये ते अर्पण व्हायचं तो यज्ञ म्हणजे नाम आहे, अथवा तुम्ही भोजन करत असाल तर भोजनाची सगळी क्रिया हा जणू यज्ञ आहे। आता तुम्ही ऐकता आहात तर ही ऐकण्याची क्रिया हा यज्ञ चाललेला आहे, त्याच्याकरता एका क्रियेची गरज आहे। जसं बाह्य यज्ञाला क्रियेची गरज आहे, ते यज्ञ कुंड पाहिजे, तिथं समिधा पाहिजेत, तूप पाहिजे, अग्नी प्रज्वलित झाला पाहिजे, या सगळ्या सामग्री गोळा करणं आणि तिथं उपस्थित असणं, तसं नुसतं इथं श्रवणाला यायचं झालं तरी देखील तो तसा यज्ञच आहे। आपल्या घरी उठण्यापासून इथं येऊन बसून ध्यान करून श्रवण करण्यासाठी सुयोग्य होऊन तयार राहणं हा जणू यज्ञ आहे, हा हवी आहे, ब्रह्म हवी ही ब्रह्मागमौ। आणि मग तुम्ही ऐकता आहात अथवा भोजन करता आहात अथवा तुमच्या कामाच्या ठिकाणी काम करता आहात, ही जी क्रिया चाललेली आहे त्या क्रियेनी त्या क्रियेच्या योगानी तुमचा हा बोध आहे तो बोध प्रज्वलित होतो आहे। नुसतीच सगळी सामग्री जमवून ठेवली आणि यज्ञाला सुरुवात नाही झाली तर म्हणून अग्नी हा प्रज्वलित झाला पाहिजे। तुम्ही इथं येऊन बसलात आणि मी इथं येऊन बसलो, आता जे बोलणं सुरू झालेलं आहे तो ब्रह्मरूपी अग्नी आहे। तुम्ही प्रत्यक्ष भोजनाला सुरुवात केली, घास चावता आहात, तो ब्रह्मरूपी अग्नी आहे। जठरापर्यंत अन्न जात आहे तो ब्रह्मरूपी अग्नी आहे, यज्ञ क्रिया आहे। आता प्रत्यक्ष यज्ञ क्रिया चालली आणि ही यज्ञ क्रिया करणारा जो होता आहे म्हणजे यज्ञ क्रिया करणारा अध्वर्यू तोही ब्रह्मस्वरूप आहे असं करणाऱ्याचा भाव आहे. आता कर्माचा कंटाळा येणार नाही कारण त्याला माहिती आहे की ज्याला अर्पण व्हायचं ते अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद परमात्म तत्व आहे. त्याला स्मरायचं आहे. जी क्रिया प्रत्यक्षात होण्यासाठी म्हणून सामग्री गोळा करतो आहोत तीही परमात्मा स्वरूपच आहे. जसं अव्यक्त परमात्मा आहे तसं अव्यक्त परमात्म्यापासून निर्माण झालेलं व्यक्त किंवा सगुण विश्व ही सामग्री आहे तीही ब्रह्मस्वरूप आहे. प्रत्यक्ष कर्म करणं म्हणजे यज्ञ करणं हेही ब्रह्मस्वरूप आहे. आणि होता जो आहे तो होता म्हणजे यज्ञ करणारा तोही तोच मी आहे. सोहम अस्मी इति अशा भावनेमध्ये राहून कर्म करतो आहे. मग ते ध्यानाचं कर्म असेल नामाचं कर्म असेल सहजावस्थेमध्ये असेल तो पूजा करत असेल तो प्रार्थना म्हणत असेल ही सगळी कर्म आणि इतर सर्व कर्म वैयक्तिक प्रापंचिक मी मगाशी म्हटलं तशी ही सगळी यज्ञ भावनेने करतो आहे. आणि ही कर्म करत असताना करणारा देखील अव्यक्ताशी तदाकार झालेला आहे. आता मधलं जे सगळं करण्याचं प्रकरण आहे त्या करण्याच्या प्रकरणात त्याला अहंकारच नाही. त्याला या सगळ्या गोष्टीच्या अहंतेपासून मुक्ती मिळालेली आहे कारण समग्र भाव परमात्म्याचा ठेवलेला आहे. मी काय म्हणतोय ते समजतंय तुम्हाला. अहंकार नाहीये, करण्याचा अहंकार नाहीये आणि शिवाय जे मध्ये करतो आहे तेही परमात्म्याला समर्पित करतो आहे. त्यामुळे समर्पणामुळे केवळ अहंकार नाही असं म्हणणं आपण तेच आहोत असं म्हणणं तरीही जे कर्म केलेलं आहे तेही त्या अव्यक्ताला समर्पित आहे असं समजतो आहे असा संकल्प करतो आहे. आता तो संपूर्णपणाने अहंकारापासून मुक्त होतो. आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी अशी गोमटी भजन रत्न. आधी आपण असं पाहू की उपासनेची रत्न भजन रत्न आहेत त्याच्या संबंधी मी बोललो. आता कर्मच उपासना होऊन गेली. आता सर्वसाधारण व्यवहारच उपासना होऊन गेलं. पूर्वी देवळात जात असे देवाच्या दर्शनाकरता आता घरातच मंदिर होऊन गेलं अशी परिस्थिती झाली. पूर्वी उपासनेची कर्म करत असे त्याच्यात शांती समाधान मिळवत असे आणि हे शांती समाधान ज्याच्यापासून आलं त्याला अर्पण करत असे ईश्वरी अर्पणिया. आता तीच गोष्ट कर्मामध्ये शिकला. ईश्वरी अर्पणिया लुटी आनंदाची करावी असं समर्थ म्हणतात. हे ईश्वराला आता अर्पण करावं हा सगळा मानसिक भाव आहे. ती यज्ञ कर्म करणं एक वेळ सोपं आहे. रात्रंदिवस अग्निहोत्र घरात सोपं नाहीये पण एक वेळ करता येईल. पण अशा प्रकारे प्रत्येक कर्म हे यज्ञ स्वरूप आहे अशी भावना करून ब्रह्मैव तेन गंतव्यम त्याचं आता गंतव्य अविनाशी तत्वाशी एकरूपता साधणं, समरसता साधणं हेच उरतं। ब्रह्म कर्म समाधीना अशा प्रकारे कर्म करत असताना जणू चित्ताची बुद्धीची समस्थिती झाली। अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सारे जाण योगाचे। एक समाधी ध्यानाची आहे पण ही कर्मातली समाधी झाली। कर्म करताना देखील समस्थिती समबुद्धी अशी राहायला सुरुवात झाली। समर्थ असं म्हणतात की हरिभक्त वैभवे कनिष्ठ परितो ब्रह्मादिका वरिष्ठ। हरिभक्त हा वैभवाच्या दृष्टीने म्हणजे जगतात जे वैभव असताना त्या आपल्या आपल्या एकूण शक्तीनी कोणीही एखादा एका ठिकाणीच शक्ती लावेल तर दुसऱ्या ठिकाणी कमी पडेल, त्यामुळे तो तशा वैभवाच्या दृष्टीने जरा कनिष्ठ राहतो। ज्याला गाडी घोडे म्हणतात की नाही त्या वैभवाच्या बाबतीत तो कनिष्ठ राहील। याचं कारण त्यांनी त्याची सगळी शक्ती अशी आपली कर्म करणं, उपासना करणं, ईश्वराला अर्पण करणं, समाधान प्राप्त करणं याला त्यांनी लावली। कोणी कोणी असं करणं शक्य आहे की कर्म करणं आणि ती इंद्रियांना अर्पण होणं म्हणजे विषय सुख घेणं, त्या कर्मातून संपत्ती जमा करणं, त्या संपत्तीतून प्रॉपर्टी खरेदी करणं, यांच्या तुलनेने याचं वैभव कनिष्ठ असतं असं समर्थ म्हणतात। आपली जी वैभवाकडे पाहण्याची दृष्टी आहे त्या दृष्टीच्या योगाने ते वैभवाने तो कनिष्ठ असतो असं म्हणतात। कारण तो जर अशा कामाला लागला तर तो हे वैभव कधी त्याच्या आयुष्यात मिळवणार, त्याला त्याची इच्छा नाही असं धरू, म्हणून तो वैभवात कनिष्ठ राहतो। त्यांनी वैभवात कनिष्ठ राहावं असं मात्र त्याचा अर्थ नाही। संपन्नता आणि हरिभक्ती हेही एकत्र राहू शकतं पण हे फार कमी जणांना जमतं। जसे जनक राजा होते, जसे प्रभू रामचंद्र होते, जसे श्रीकृष्ण होते, बाकी वैभव एखाद्याला हरिभक्ताकडे चालत देखील येतं पण लक्ष दिलेलं असतं परमात्म्याकडे, त्यामुळे तो जरा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। त्यामुळे बाह्य लोकांना समजावं म्हणून आपल्यासारख्या वैभवाला, बाहेरच्या वैभवाला महत्व देणाऱ्या अशा मंडळींना कळावं म्हणून ते म्हणतायत की तुमच्यापेक्षा तो जरा कनिष्ठ असतो। तरी तो ब्रह्मादिका वरिष्ठ, पण शांती, समाधान, आनंद, प्रेम, तृप्ती या अंगांनी जर पाहायचं झालं तर तो ब्रह्मादिकांना देखील त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असतो असं समर्थ म्हणतात। हे जरा आपल्याला समजण्यासाठी आहे। संपत्ती आणि परमार्थ यांचा विरोध आहे असं नाही, पण जर कोणाच्या डोक्यात असेल की दोन्ही फार चांगलं पाहिजे तर तो संपत्ती करता जास्त प्रयत्न करतो आणि मग पारमार्थिक कर्मांकरता कमी प्रयत्न करतो असं दिसतं। त्याला असं वाटतं की आहे भरपूर आयुष्य, त्यामुळे आता इकडे प्रयत्न करून घेऊ ते तर करायचंच आहे, अशी त्याची गडबड उडते। बाकी हे एकत्रित असणारे देखील उत्तम मंडळी आहेत। सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे, बाह्य वैभवाच्या दृष्टीने तो वेळ झाली नाही का मगाशी, आपण एक दोन तीन मिनिटं शांत बसूया। हरिभक्त म्हणजे ज्यांनी आपलं जीवन श्रवणाला वाहिलं, नामस्मरणाला वाहिलं. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या रस्त्याने जो चालत गेला तो हरिभक्त. या मार्गाने जर चालायचं झालं तर प्रपंचच करायचा नाही असं नाही, पैसेच मिळवायचे नाहीत असं नाही, कोणताही भोग भोगायचाच नाही असं नाही, पण हे सर्व करत असताना त्याच्या मर्यादा ओळखून करायचं एवढंच संतांचं सांगणं आहे. उदासीनता तत्वता सार आहे असं समर्थ म्हणतात. उदासीन अशा करतात की तो कुठेतरी उत्सुक आहे म्हणून इकडे उदासीन. उदासीन म्हणजे धर परमार्थही जमत नाही पण कर्माचा कंटाळा, कर्तव्याचा कंटाळा, कर्म करताना त्रास होतो म्हणून नको म्हणतो असा त्याचा अर्थ नाही. समर्थ असं म्हणतात की जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. उदासीनता हा एक समर्थांचा कीवर्ड आहे. क्रिया भक्ती उपासना नित्यनेम हे सर्व सांभाळण्यामध्ये इतका समाधानी असतो आणि इतक्या समाधानाने हे सगळं करत असतो. रामनाम घेत असताना त्याला धन्यता वाटत असते, धन्यता वाटते, याचा अर्थ तो आंतरिक शांती समाधानाशी आनंदाशी एकरूपता अनुभवतो. हे सर्व तो जरा बाह्य विषयांकडे उदासीन राहून करतो म्हणून त्याला साधतं. या निशा सर्व भूतानां तस्याम जागर्ती संयमी, परमार्थाच्या बाबत सर्वांची जणू निशा असते, रात्र असते, त्या ठिकाणी हा अत्यंत जागृत असतो. या निशा सर्व भूतानां तस्याम जागर्ती संयमी, खरं म्हणजे एका ठिकाणी जागा राहिला तर दुसऱ्या ठिकाणी तो झोपलेला असतो. याचं कारण जागा राहिल्यावर तो इतका जागेपणाने भान विसरतो. स्वामीजी सांगायचे की प्रपंच करून परमार्थ करणं हे तुलनेने सोपं आहे असं सांगायचे रामकृष्ण त्यांच्याकडे आलेल्या तरुण मुलांना. कामिनी आणि कांचनाचा त्याग म्हणजे विवाहही न करणं परमार्थ करायचा असेल तर असं सांगत असत. तर अनेक संतांनी प्रपंच करून परमार्थ करता येतो असं सांगितलं. पण प्रपंच करून परमार्थ जर करायचा असेल, आपण सगळेच प्रपंची आहोत, तो प्रपंच स्वामीजींसारखा पाहिजे, तर प्रपंच करून परमार्थ करता येतो.
जमीन तितका परमार्थ आणि सगळा प्रपंचच असं चालत नाही. आज मला एक प्रकारे फार बरंही वाटतंय की पहिल्यासारखे एका बाजूला ज्ञानोबा आहेत आणि एका बाजूला स्वामीजी आहेत. या ध्यान मंदिराची जी रचना झाली तेव्हा अगदी विचार करून जे सगळं काय काय करायचं असं ठरवलं होतं त्याच्यामध्ये काही नव्हतं. हे जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ देखील तिथं होतं. पांडुरंगाच्या पुढं मी बसावं, इकडे तोंड करून बसावं आणि तिकडचे लोक माया अपार्टमेंटमध्ये जसे मी बसतो तेव्हा उजव्या बाजूचे मला एका बाजूनी बघतात तसे बघतील असा विचार मुळात सगळ्यांनी मिळून ठरवलेला होता. मी इथं बसून प्रवचन करण्याला सगळ्यांचा विरोध जवळपास होता. मी असं ठरवलं होतं की इथं बसून मी प्रवचन करेन म्हणजे सगळे मला दिसतील एका वेळेला. तेव्हा बरीच शास्त्र आड आली वास्तुशास्त्रासारखी की स्वामीजींचं तोंड दक्षिणेकडे नको असं कोणी कोणी म्हणालं. पण मग नंतर काही दिवस तिकडे बसून मी इकडे आसन घ्यायला सांगितलंच आणि मग एक वास्तुशास्त्रज्ञ आले आणि ते म्हणाले की बरोबर आहे, जो सांगतो त्याच्या ज्ञानाचा व्ययच होत असतो त्यामुळे दक्षिणेकडेच त्याचं तोंड पाहिजे बघा. आणि जो स्वीकारतो तर त्याला मिळत असतं त्याचं तोंड उत्तरेकडे पाहिजे जमुनाला. मग नंतर इथं बोलत असलेले व्यक्ती एक डेस्क घेऊन त्याच्या मागं आसन ठेवून असं बोलत असत. त्याच्याऐवजी अशी कल्पना निघाली की इथं कायमस्वरूपी काहीतरी करू. ते करताना माझी कल्पना नवीननी असं सांगितलं की आपण असं स्टेजच करू. ती कल्पना आवडली. इथं एक स्टेजच आपण तयार केलं. तो स्टेज केल्यामुळं मग असं लक्षात आलं की ज्ञानोबांची जी मूर्ती आहे ती बाहेर एक चौकोन करून भिंतीवर लावलेली होती. आपण एअर कंडिशन्ड हॉलमध्ये बसायचं आणि उन्हात पावसात थंडीमध्ये ज्ञानोबा तसं नको, ज्ञानोबा आत पाहिजेत. म्हणून मग ज्ञानोबांचं हे आसन केलं. या जन्मशताब्दीच्या निमित्ताने स्वामीजींची मूर्ती झाली. ती मूर्ती भोगाव करता तयार केली. ती मूर्ती प्रत्यक्षात सगळ्यांना इतकी आवडली आणि तिथं देवाला तयार होईपर्यंत ती मूर्ती इथं असावी म्हणून ती इथं ठेवली आणि ज्ञानोबांची तात्पुरती वर नेली. पण मग ही मूर्ती इथून सोडायलाच कोणी तयार होईना, तेव्हा भुगाव करता अजून एक मूर्ती करून तिथं बसवली. आता ज्ञानोबांची मूर्ती ठेवायची कुठं असा प्रश्न आला. बऱ्याच जागांचा शोध झाला, अनुग्रहाच्या खोलीत ठेवावी का, इकडे ठेवावी का. तर एक विचार असा समोर आला की ही सिमेट्री साधेल इथं ज्ञानोबा आणि इथं जर आपण एक, तर तो विचार पटल्यावर इथं असंच एक आसन तयार केलं गेलं. मग स्वामीजी आलेत म्हणून ज्ञानोबांना इकडे ठेवायचं असं स्वामीजींनाही आवडणार नाही की ज्ञानोबांच्या आसनावर आपल्याला बसवलं म्हणून ज्ञानोबा आता काय हे आपल्या मनावर आहे की काय कोणालाही हलवा इकडून तिकडं तसं नको. ज्ञानोबा ज्ञानोबांच्या जागी राहू देत, स्वामीजी तिथं आपण ठेवू. मग स्वामीजींच्या समोर ज्या पादुका इथं आपण ठेवलेल्या होत्या त्या पादुका स्वामीजींच्या समोर ठेवता येतील, त्या तिथं गेल्या. मग इथं ज्ञानोबांची आणि स्वामीजींची अजून एक मूर्ती होती, ती माझ्या घरी शुक्रवार पेठेतल्या देव्हाऱ्यामध्ये होती. ती परत पूर्वीच्या देव्हाऱ्यात गेली आणि इथं गोपाळकृष्ण आले आणि रामपंचायतन आलं आणि हे सगळं काल गीता जयंतीच्या दिवशी झालं. तशा तऱ्हेने हा हॉल एक प्रकारे परिपूर्ण झाला असं आणि न ठरवता. नाहीतर हे सगळं जर आधीच ठरवलं असतं असं तर मग प्रश्नच नव्हता. पण जो तो आपापल्या जागी सुखे नैव येऊन आनंदानी असा विराजमान झाला, जणू आपल्याकरता म्हणून हे सगळे आले. अशा रीतीने मूर्ती देव पूजा भक्ती ध्यान चिंतन साधना याच्यामध्ये सगळी रुची असल्यामुळे बाकीच्या ठिकाणी थोडा नैराश्यबोधाने राहतो आहे असं समर्थांना म्हणायचं. बाकीच्या ठिकाणी तो थोडासा नैराश्यबोधाने राहतो. समर्थ असं म्हणतात की नको वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश तोही नसावा. राम निष्कामतेने चिंतित जाणं कल्पना लेश नसणं आणि विषयाच्या ठिकाणी अतिवृत्ती रममाण नसणं म्हणजे उदासीनता नैराश्यबोध. अशा व्यक्तीला नेहमी संतोष असतो कारण विषयाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी आहे त्याला किती खटपटी लटपटी करायला लागतात. अर्थानाम अर्जने क्लेशः नाही का आचार्यांनी सांगितलंय की पैसा मिळवण्यासाठी म्हणून किती क्लेश पडतात. तथैव परिपालनम तो सांभाळण्यामध्ये देखील किती कष्ट आहेत. कुठे ठेवावेत कसे ठेवावेत सुरक्षित कसे राहतील आपण ठेवू ती कंपनीच बुडते तर कधी नोटाच रद्द होतात. काय होईल काही सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाचूनी सोने रूपे प्रमाण नव्हे येथे राजाज्ञाची प्रमाण आहे. चांबड्यावर जरी राजाज्ञाची अक्षरं उठली मोहर उठली तरी देखील त्यांनी सोनं खरेदी करता येतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याला धनाचं मोल संपत्तीचं मोल येतं आणि त्या राजाने जर ठरवलं की हे पैसे नाहीत तर तुमच्या आमच्या श्रद्धेला हे पैसे आहेत एका क्षणात सोडून द्यायला लागतं आणि ते पैसे ठरत नाहीत. म्हणजे त्याला लगेच जुन्या नव्हता ज्या चालत नाहीत अशा नव्हता असं म्हटलं जातं. म्हणून विषयामध्ये जर रमलेला असेल नाशे दुःखे व्यये दुःखे असं आचार्य म्हणतात. त्याचा नाश झाला तर दुःख होतं. जसा अशा घरात जमवलेल्या संपत्तीचा अचानक नाशच झाला कित्येकांचा काहीच करू शकले नाहीत. काय जेवढे हातपाय हलवता येतील असं वाचतो आपण तेवढं त्यांनी केलं पण त्याच्या पुढे जाऊन काही करता येत नाही. आणि व्यये दुःखे जे श्रीमंत जरी असला तरी देखील 10 रुपयाची गोष्ट जर 15 रुपयाला श्रीमंत असलेल्या माणसाला तरी तो चुकपुटतो. बरोबर आहे त्याचा आणि चुकीचं नाहीये. 5 रुपये जास्त घेतले त्याच्यात भावना अशी असते की आपण फसलो कसे त्यांनी फसवलं कसं जग असं कसं असं व्हायला नको होतं. जे व्यय जर झाला परवडत असेल तरी देखील अनाठाई झाला तर चुकचुकतो माणूस. एवढंच नव्हे तर काही लोकांना योग्य कारणाकरता जरी खर्च होत असला तरी शिल्लक पडत नाहीये म्हणून तो चढपडतो. मुलगा आजारी आहे मला कोणाचा तरी फोन आला होता की कशा करता मी काय करतोय काही कळत नाही. गेले 3 वर्ष एकदा बायकोच्या आजारपणावर दोनदा मुलांच्या आजारपणावर आणि एकदा माझ्या आजारपणावर खर्च झाला. माझी काही शिल्लकच नाही म्हणून तो खूप चिंतेने बोलत होता. अरे मिळतोयस म्हणून आरोग्य राखता नाही का आलं, नाहीतर काय केलं असतंस? म्हणजे स्वतःच्या प्रकृती करता देखील जर खर्च झाला तर वाईट वाटतं, शिल्लक टाकण्यात समाधान वाटतं. नाशे दुःखे व्यये दुःखे असं आचार्य म्हणतात. यांनी संतुष्टी जाते. विषयाच्या या अतिसेवनामध्ये संतुष्टीचा नाश होऊन जातो. हरिभक्त वैभवे कनिष्ठ परितो ब्रह्मादिका वरिष्ठ. सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे. तो नैराश्य बोधामुळे उदासीनता तत्वता सार आहे हे त्याला समजल्यामुळे तो नेहमी संतुष्टीमध्ये असतो. वैभवानी भले कनिष्ठ असेल जरा, धरून ईश्वराची कास केली संसाराची निराश, तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी. पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.